नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. सरकाराचे भ्रश्टाचारा विरोधांत शुन्य सहनशीलतेचे धोरणूच भ्रश्टाचाराक मुळापासून ना करतले असो विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी उक्तायला. भारतीय समाजांत सत्यनिश्ठा आनी शिस्तीक जिवितांतले आदर्श मानतात अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळें. आयज नवी दिल्लींत केंद्रीय दक्षता आयोगा वतीन आयोजीत केल्ल्या दक्षता जागृताय सप्तकाच्या कार्यावळींत ती उलयताली. भ्रष्टाचार हो रोग मुळापासून सोपोवपाक जाय अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले. सरकारान भ्रष्टाचाराचेर मात करपा खातीर कितलेशेच उपक्रम राबयल्यात. हातूंत प्रत्यक्ष लाव हस्तांतरण येवजण, ई मार्केट प्लेस आनी अर्थीक गुन्यांवकार कायद्याचें उदाहरण राष्ट्रपतींनी दिलें. भ्रष्ट व्यक्तींच्या विरोधांत बेगिनात बेगीन कायदेशीर कारवाय खूब गरजेची आसा. कारवायेंत कळाव जालो तर दुबळी कारवाय अनैतीक व्यक्तींक वाव दिता अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले. भाजपाचे वरिष्ठ फुडारी लालकृष्ण अडवाणी हांकां तांच्या वाडदिसाच्यो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शुभेच्छा दिल्यो. एका सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी म्हणला की भारतरत्न लालकृष्ण अडवाणी हे देशांतले सगळ्यांत प्रशंसनीय राजकारण्यापैकी एक आसात. तांणी देशाच्या विकासा खातीर स्वताक ओपले. अडवाणी हांकां आपल्या बुद्धी आनी समृद्ध अंतरदृश्टीविशीं सदांच आदरान पळयतात. भाजपाच्या या दिग्गज फुडाऱ्यांचे मार्गदर्शन आपणाक मेळ्ळे हे आपले भाग्य असे म्हणून प्रधानमंत्र्यांनी अडवाणी हांच्या दीर्घ आयुष्याच्या खातीर प्रार्थना केली. हे वर्ष आणि खास कारण अडवाणी हांका तांच्या देशाच्या उत्कृष्ट सेवे खातीर भारतरत्न प्रदान केला असे मुखार मोदी हांणी म्हळा. वर्सुकी भारतीय लष्करी दायज महोत्सवाची दुसरी आवृत्ती आयज राष्ट्रीय राजधानीत सुरू जावपाची आसा. 2 दिसांच्या या महोत्सवांत भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, लष्करी इतिहास आणि लष्करी दायज हांचे लक्ष केंद्रीत करपी जागतिक आणि भारतीय विचार मंडळां, महामंडळां, भौशीक आणि खाजगी क्षेत्रातली उपक्रमां, नफाविरयत संस्था, शिक्षणतज्ञ आणि संशोधन अभ्यासकांक सहभागी करून घेवपाचो या 2 दिसांच्या महोत्सवाचो उद्देश आसा. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान 3 सेवा मुखेल्यांसयत या महोत्सवाचे उक्तावण करतले. महोत्सवाच्या उक्तावणांत शौर्य गाथा प्रकल्पाची सुरवात जातली. हो प्रकल्प लष्करी वेव्हार खातें आनी भारताच्या यूएसआयओचो एक उपक्रम आसून ताचो हेत शिक्षण आनी पर्यटन हांचे वरवीं भारताच्या लष्करी दायजाचे संरक्षण आनी प्रचार करप हो आसा. भारत आणि रशिया जायत्या दशकासावन इश्ट आणि भागीदार असात हाचे रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी भर दिला. काल सोचीतल्या वालदाय डिस्कशन क्लबाक राष्ट्राध्यक्ष पुतीन संबोधित करताले. भारताक व्हड राष्ट्र म्हणत पुतीन हांणी मॉस्को आणि नवी दिल्ली मधलो सहकार सगळ्या क्षेत्रांनी वाढत असा असे नदरेक हाडले. GDP वर्षाक 7.4% वाढटा असे सांगून त्यांनी भारताच्या आर्थिक पुढारपणाची तोखणाय केली आणि वर्षानुवर्ष रशिया आणि भारतामधल्या वाढत्या भागीदारीच्या बळग्याचेर भर दिलो. भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात सोव्हिएत युनियनान दिल्ल्या आधाराची याद रशियन फुडाऱ्यांनी केली आणि हाका लागून दोन्ही देशांमधी एक आगळोच विश्वासपात्र संबंध निर्माण झाला असे त्यांनी सांगले. भारताची व्हड लोकसंख्या, नेटान जावपी अर्थिक वाढ आणि गिरेस्त संस्कृतीक दायज हांचो उल्लेख करून पुतीन हांणी म्हळें की भारत संसारातल्या महासत्तामदी स्थान मेळोवपाक पात्र आसा. तशेंच सुरक्षा आणि संरक्षण मळार भारत आणि रशिया हांचे मदीं वाढत आशिल्ल्या सहकार्याचेरूय तांणी हे वेळार भर दिलो. जम्मू आणि काश्मीरातल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर वाठारांत आयज आतंकवादी आणि सुरक्षा दळावांगडा जाल्ले चकमकीत दोगा आतंकवाद्यांक मरण आयले. पानीपोरी सोपोर वाठारांत आतंकवादी आशिल्ल्याची खबर मेळटाच सुरक्षा दळांनी काल राती जोड आतंकवादी विरोधी मोहीम हातान घेतिल्ली असे काश्मीर विभाग पुलिशेच्या म्हणणाऱ्यान सांगले. सुरक्षा दळ दुबाव आशिल्ल्या जाग्याचेर पावताच आतंकवाद्यांनी फारपेट करपाक सुरवात केली. या वेळार सुरक्षा दळांनी तांकां जाप दिवपाक सुरवात केली आनी ह्या वेळार दोगां आतंकवाद्यांक मरण आयले. चकमक जाल्ल्या वाठारांतल्यान तांची हत्यारां, दारुगुळो आनी हेर सामान जप्त केलां. सोपिल्ल्या आतंकवाद्यांची वळख सोदून काढपाचें काम सुरू आसा. ब्राझीलांतल्यान उडीदाची आयात 22,000 मेट्रीक टनावयर जाल्या अशें सरकारान सांगलां, जी अंदू ऑक्टोबराच्या निमाणे कडेन 4,102 मेट्रीक टन आशिल्ली. हालींच्या वर्सांनी ब्राझील उडीदाचो पुरवणदार म्हूण उदेला आनी भारताक उडीद आनी तूर आयात करपाचो मुखेल स्रोत जावपाची तांक आसा अशें गिरायक वेव्हार अन्न आनी भौशीक वितरण मंत्रालयान सांगलां. भारताचे तुळेंत पिकावळीच्या हंगामांतल्या फरकाक लागून ह्या देशांक भारताच्या पिकाच्या संभाव्यतेचेर आदारून पिकावळीचे पद्दतीची येवजण करपाक मेळटा ते खातीर ब्राझील आनी ऑस्ट्रेलिया सारख्या देशा कडल्यान दाळीचो वेपार फायदेशीर जाला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.